नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीत 292 जागांसह एनडीएला बहुमत, इंडिया आघाडीला 233 जागांवर विजय. मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह 7 राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह 5 राज्यात काँग्रेसला निर्भेळ यश. इंदूरचे भाजप उमेदवार 10 लाखांहून अधिक मतांनी विजयी, तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या 48 मतांनी निसटता विजय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 17 जागा, 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष. औरंगाबादहून संदीपान भुमरे विजयी, तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर शृंगारे पराभूत. परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली, तर हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय. आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएनं 292 तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीनं 233 जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एक हाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही. आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्ष 16, भाजप 3, आसाम भाजप 9, काँग्रेस 3, छत्तीसगड भाजप 10, काँग्रेस 1, हरियाणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 5, झारखंड भाजप 8, झारखंड मुक्ती मोर्चा 3, काँग्रेस 2, ओडिशा भाजप 19, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी 1, कर्नाटक भाजप 17, काँग्रेस 9, धर्मनिरपेक्ष जनता दल 2, तेलंगणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 8, एमआयएम 1, राजस्थान भाजप 14, काँग्रेस 8, गुजरात भाजप 25, काँग्रेस 1, बिहार भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी 12, लोकजनशक्ती पक्ष 5, काँग्रेस 3 तर राजद 4, उत्तर प्रदेश समाजवादी पक्ष 37, भाजप 33, काँग्रेस 6, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं 29, काँग्रेस 1 तर भाजपनं 12 जागा जिंकल्या आहेत. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स 2, भाजप 2, दादरा नगर हवेली भाजप 1, अपक्ष 1, गोवा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 1, मेघालयात काँग्रेस आणि व्हॉईस ऑफ पीपल्स पार्टीनं प्रत्येकी 1 जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक 22, काँग्रेस 9 तर माकप आणि भाकप प्रत्येकी 2 जागांवर विजयी झाले. काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक 14 तर पंजाबात सर्वाधिक 7 जागा जिंकल्या. शिवाय मणिपूरच्या सर्व 2 तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड आणि पुदुच्चेरी इथल्या प्रत्येकी 1 जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात 3 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुराग सिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी 12 लाखावर मतं मिळवत 10,08,000 मताधिक्यानं विजय संपादित केला. मात्र याच मतदारसंघात वरीलपैकी कोणी नाही नोटा या पर्यायाला सुमारे 2,18,000 मतदारांनी पसंती दिली. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीनं 30 जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त 17 जागाच मिळवता आल्या. 2019 निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं राज्यात 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या, त्यात भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 4 तर काँग्रेसला फक्त 1 जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. यंदा शिंदे यांचे 7 सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे 1 खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते. तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्यावेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला 13 जागा मिळून तो राज्यातल्या पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत 5 खासदार राहिले होते, ही संख्या आता 9 झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त 3 खासदार राहिले होते, ती संख्या आता 8 झाली आहे. विदर्भात नागपूरमधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोळे, चंद्रपूर इथून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ वाशीममधून संजय देशमुख, गडचिरोली चिमूरमधून नामदेव किरसान, अमरावतीतून बळवंत वानखेडे, वर्धा इथून अमर काळे, बुलढाणा इथून प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले. धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगावमधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी इथून भास्कर भगरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला. सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढामधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा इथून छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळमधून श्रीरंग बारणे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोहले, अहमदनगरमधून निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदुर्ग रत्नागिरीतून नारायण राणे, पालघरमधून हेमंत सावरा, भिवंडीतून सुरेश म्हात्रे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले. उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबईतून संजय लीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला. वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रवींद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या 48 मतांनी विजय झाला. वायकर यांना 4,52,644 तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना 4,52,596 मतं मिळाली. आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या 1,175 जागांपैकी तेलगू देसम पक्ष 135, वायएसआर काँग्रेस 11 तर भाजपनं 8 जागांवर विजय मिळवला. ओडिशा विधानसभेच्या 147 जागांपैकी भाजप 78, बीजू जनता दल 51 तर काँग्रेसनं 14 जागा जिंकल्या. मराठवाड्यात 8 पैकी 7 मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदीपान भुमरे यांनी एमआयएमचे सैयद इम्तियाज जलील यांचा 1,33,557 मतांनी पराभव केला. भुमरे यांना 4,74,434, सैयद इम्तियाज यांना 3,40,877, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना 2,91,870 तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे 69,000 मतं मिळाली. बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनेक फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर 6,553 मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना 6,77,397 तर सोनवणे यांना 6,83,950 मतं मिळाली. जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे 1,00,000 मताधिक्यानं विजय मिळवला. दानवे यांना 4,97,939 तर काळे यांना 6,07,897 मतं मिळाली. परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा 1,34,061 मतांनी विजय झाला. जाधव यांना 6,01,343 तर महायुतीचे महादेव जानकर यांना 4,67,282 मतं मिळाली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी 1,08,602 मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना 4,92,535 तर महायुतीचे बाबूराव कदम कोहळीकर यांना 3,83,933 मतं मिळाली. नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा 59,442 मतांनी पराभव केला. चव्हाण यांना 5,28,894 तर चिखलीकर यांना 4,69,452 मतं मिळाली. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी 61,900 मतांनी विजय मिळवला. काळगे यांना 6,09,021 तर विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना 5,47,120 मतं मिळाली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा 3,29,846 मताधिक्यानं विजय झाला. त्यांना 7,48,752 तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना 4,18,906 मतं मिळाली. जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
देशवासियोंने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र की जीत है। ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है। ये विकसित भारत के प्रण की जीत है।
देशातल्या जनतेनं विकासाला मतदान केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। काही जागा आमच्या कमी मतानं हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला, कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारण मीमांसा करू, काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले। देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपच्या वाट्याला आल्या आहेत। शिवाय आंध्र प्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्वात भाजप युतीला आणि ओडिशात भाजपच्या नेतृत्वात दणदणीत यश मिळालं असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं। या निकालानंतर सामान्य माणसानं आपली ताकद दाखवून दिली असून आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला असून मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली असून देशपातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे। ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। काँग्रेस पक्षानंही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले।
जो देश में चुनाव के रिजल्ट आए हैं, ये मैं तो पहले कहूंगा ये जो रिजल्ट है जनता की रिजल्ट है और ये जनता की जीत है और लोकतंत्र की जीत है।
मेरे माइंड में था कि हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खड़ी होकर लड़ जाए और ये सच साबित हुआ। मुझमें भरोसा था और मैं हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन के पार्टनर्स से, कांग्रेस पार्टी के हमारे सब नेताओं और बब्बर शेर कार्यकर्ताओं से दिल से धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बड़ा कदम ले लिया है।
दरम्यान इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएची आज दिल्लीत बैठक होणार असून केंद्रीय मंत्रिमंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे। न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल। काल या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा 6 गडी राखून तर अफगाणिस्ताननं युगांडाचा 125 धावांनी पराभव केला। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीत 292 जागांसह एनडीएला बहुमत, इंडिया आघाडीला 233 जागांवर विजय, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह 7 राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह 5 राज्यात काँग्रेसला निर्भेळ यश। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 17 जागा, 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।